Hebrews chapter 9 verse 11 to 28.
इब्रियो पत्र नववा अध्याय आणि वचन 11 ते 28 या वेळेस आपण पाहतो.
वी थॉट फॉर आवर स्क्रिप्चर रीडिंग दिस मॉर्निंग वी विल हॅव द सेम पॅसेज ऑफ द टेक्स्ट.
आणि या सकाळच्या वेळेस हाच विचार केला दुपारच्या वेळेमध्ये की जो वाचनाचा शास्त्रभाग आहे तो हाच असावा.
द रिझन इज बिकॉज देर आर लॉट ऑफ क्लॉजेस दॅट वी नीड टू रिकन्सिडर अगेन अँड अगेन.
आणि मग या कारणासाठी की जेणेकरून त्या ठिकाणी जे असणारे विचार आहेत ते वारंवार आपल्याला विचारात येणं गरजेचं आहे.
लास्ट संडे वी स्टॉप ऍट द प्लेस वेअर वी डिसाइडेड ऑर केम टू कंक्लुजन दॅट वी कांट एंटर इन टू द किंगडम ऑफ गॉड.
आणि मग मागच्या रविवारी आपण या निर्णयाकडे आलेलो आहोत या गोष्टीकडे की आपण देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही.
ऑर इन टू द टेम्पल ऑफ गॉड
किंवा देवाच्या मंदिरामध्ये.
बिकॉज द होली प्लेस अँड द मोस्ट होली प्लेस वी आर रिस्ट्रिक्टेड सो हेवीली.
आणि मग त्या ठिकाणी असणारं पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मनाई करण्यात आलेली आहे.
दिस सिव्हिअर रिस्ट्रिक्शन इज प्रोविजनल.
आणि मग त्या ठिकाणी असणारं जे मनाई होती किंवा प्रतिबंध जो आपल्यावर लादला होता तो तात्पुरत्या स्वरूपातला होता.
ऑल्सो द सॅक्रिफायसेस दॅट वर ऑफर्ड इन दॅट पर्टिक्युलर टाइम ऍट द टेम्पल.
एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या काळामध्ये जे काही अर्पण देऊ केली जायची
वर डेफिनेटली इम्परफेक्ट.
नक्कीच ते अपूर्ण अशी होती.
सो द फर्स्ट कंपार्टमेंट अँड द सेकंड कंपार्टमेंट वी जस्ट कॅनॉट रश इन.
आणि मग पहिलं कंपार्टमेंट आणि दुसरा जो भाग आहे त्यामध्ये आपण असंच जाऊ शकत नव्हतो.
बट देन वॉज टेन सेड अंटिल द टाइम ऑफ रिफॉर्मेशन.
आणि वचन 10 सांगतं की ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते.
दिस इज द टाइम वेन क्राइस्ट अपियर्स.
आणि मग ही ती वेळ आहे ज्यामध्ये ख्रिस्त त्या ठिकाणी प्रकट झालेला.
ही अराइव्ह्ड एज हाय प्रिस्ट.
आणि तो त्या ठिकाणी प्रमुख याजक असा उपस्थित झालेला आहे.
ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट आर देअर फॉर एंट्रन्स अँड ऑल द सॅक्रिफायसेस अँड एव्हरीथिंग ही इज सो परफेक्टली मॅचिंग इन टू एव्हरी बॉक्स.
आणि मग त्या ठिकाणी तो अशा प्रकारे आला आणि त्याच्या आल्याच्या द्वारे जे काही त्या ठिकाणी असणारे बलिदान अर्पण जी होते किंवा जी याजकीय सेवा होती ती त्या ठिकाणी तंतोतंत त्याच्यामध्ये जे नियम होते ते पूर्ण झालेले दिसतात.
अँड दॅट हिज एंट्री इन टू दॅट हेवनली सँक्चुरी.
आणि मग त्याचं त्या ठिकाणी त्या स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये जाणं जे आहे
प्रोव्हाइड्स अ परफेक्ट क्लेन्सिंग फॉर अस.
त्याच्याद्वारे आपल्याला एक परिपूर्ण अशा प्रकारचे शुद्धीकरण लाभतं.
विच प्युरिफाईज अवर कॉन्शियन्स.
जे आपलं सत्यक विवेक बुद्धी शुद्ध करतं.
दॅट्स द न्यू कव्हनंट दॅट वी वर टॉकिंग अबाउट इज इट नॉट.
आणि मग तेच तर नवा करार आहे ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत.
हॅज नॉट जीसस हॅज नॉट द यहोवा प्रॉमिस सेइंग दॅट आय विल पुट ए न्यू लॉ इन युअर हार्ट.
आणि मग या ठिकाणी यावेने असं म्हणलेलं नाहीये का मी तुमच्या अंतकरणावर त्या ठिकाणी नियम कोरीन असं
काय अँड मेक अ कव्हनंट विथ यू.
आणि तुमच्याबरोबर करार करणार नाही काय.
अँड इट इज रिपीटेड अगेन.
आणि ते वारंवार सांगण्यात आलं.
इट स्टार्टेड फ्रॉम चॅप्टर 5 ऑनवर्ड्स.
आणि ते पाचव्या अध्यायापासून सुरुवात झालेली आहे.
अँड वी कम टू नो दॅट क्राइस्ट हॅज कम टू ऑफर अ बेटर कव्हनंट.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की पुढे ख्रिस्त हा आपल्यासाठी एक चांगला करार घेऊन आलेला आहे.
इन चॅप्टर 9 वर्स 11 टू 28
आणि मग 9 अध्यायाच्या वचन 11 ते 28 मध्ये
वी हॅव 3 पॅराग्राफ्स.
3 पॅराग्राफ आहेत.
वर्सेस 11 टू 14
वचन 11 ते 14 मध्ये
विच टॉक्स अबाउट हाउ क्राइस्ट हॅज बाय हिज डेथ सिक्युअर्ड द इटर्नल रिडम्पशन.
आणि मग त्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपलं जे तारण आहे ते सर्व काळासाठी सुरक्षित करण्यात आलं आहे.
15 to 22
आणि वचन 15 ते 22 मध्ये
वी सी क्राइस्ट एज अ मेडिएटर ऑफ द न्यू कव्हनंट.
ज्यामध्ये ख्रिस्त हा त्या नव्या कराराचा मध्यस्थ आहे.
वर्सेस 23 to 28
आणि वचन 23 ते 28 मध्ये आपण
वी सी हिज परफेक्ट सॅक्रिफाईस.
त्याचं परिपूर्ण अशा प्रकारचं बलिदान.
नाउ दिस थ्री कोर्स ऑफ पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि मग या ठिकाणी असणारे हे 3 जे मुद्दे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत.
बिकॉज वी विल बी रिव्हॉल्विंग अराउंड दिस 3 पॉइंट.
आणि मग ह्या 3 मुद्द्यांच्या अवतीभोवतीच आपण फिरणार आहोत.
आय एंटायटल दिस पर्टिक्युलर मेसेज ॲज डिसिसिव्ह क्लेन्सिंग through the blood of Christ.
आणि मी या ठिकाणी या शास्त्र उतरायला शीर्षक जे देऊ केलेलं आहे ते अशा प्रकारे आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे निर्णायक शुद्धीकरण.
निर्णायक काय? डिसेसिव्ह क्लेन्सिंग थ्रू द ब्लड ऑफ क्राइस्ट.
आणि मग येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे निर्णायक शुद्धीकरण.
आय सम इम्पॉर्टंट थिंग्स आय ऑलरेडी सेंड हिम ऑन व्हॉट्सअप.
काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी अगोदरच मला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, ट्रान्सलेट करून चालू होते.
बिकॉज दॅट्स इम्पॉर्टंट, आय वॉन्टेड हिम टू डू एज as faithful translation as possible.
Jitka pramanik vishwasu bhashantar karta hai, tevda prayatna hota.
Verse 11.
Vachan 11 madhe apan pahato.
Is opening verse.
Suruvatichu vachan ahe.
Verse 28.
Vachan 28.
Is a closing verse.
Ante shevatcha vachan ahe.
And in between this opening and closing verses.
Ani ma suruvaticha ani shevatcha vachanacha madhe je vachan ahe.
We have a, in between that one we have a contrast.
आणि मग त्या ठिकाणी त्या वचना जे मधील वचन आहे त्यांच्यामध्ये आपल्याकडे विरोधाभास आहे असं आपल्याला दिसतं.
यु सी वर्स 11 क्राइस्ट इज अपीअरिंग.
आणि वचन 11 मध्ये आपण पाहतो की ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित होत आहे.
अँड देन वर्स 28
आणि वचन 28 मध्ये
क्राइस्ट इज अपीअरिंग.
ख्रिस्त पुन्हा त्या ठिकाणी उपस्थित होत आहे.
यु वुड लाईक टू सी.
तुम्हाला पाहायची इच्छा आहे का?
रीड
वाचा.
सिम्पल. But when Christ appeared as a high priest of good things that have come, then through the greater and the more perfect tent, not made with hands, that is not of this creation, Christ appeared as a high priest.
Christ ha pude honarya changlya goshti sambandhi pramukh yajak hoon ala, o jo hatanni kelela nahi mhanje ya srishtitla nahi asa adhik shreshth va purna mandpato. Yesu Christ pramukh yajak hoon ala.
And then so verse 28, so Christ has been offered once to bear the sins of many will appear a second time.
त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांच्या पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.
सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग बिटवीन एन अपिअरन्स इन वर्स 11
आणि मग या ठिकाणी या दोन वचनांमध्ये येशू ख्रिस्ताचं उपस्थित होणं जे आहे ते लक्ष वेधून घेणार आहे.
अँड अपिअरन्स ऍट वर्स 28
आणि त्याचप्रमाणे वचन 28 मध्ये त्याचं
समथिंग इज हॅपनिंग इन बिटवीन दॅट.
त्यामध्ये काही गोष्टी घडताना आपल्याला दिसतात.
यू आर आय नीड टू अंडरस्टँड.
तुम्हाला आणि मला ते समजून घेणं गरजेचं आहे.
इन वर्स 11 ऍज अ हाय प्रिस्ट ही कम्स इन ऑर्डर टू टेक अवे द सिन्स.
आणि वचन 11 मध्ये आपण पाहतो की तो प्रमुख याजक या संबंधाने आला की जेणेकरून आपले पाप स्वतःवर घेईल.
काय? इन वर्स 28
आणि वचन 28 मध्ये
ही अपियर.
तो परत त्या ठिकाणी येतो.
नॉट टू बेअर सिन्स.
पाप संबंधात नव्हे.
बट टू ब्रिंग सॉल्वेशन टू दोज हू आर वेटिंग फॉर हिम.
परंतु जे त्याची वाट पाहत आहे त्यांच्या त्यांना तारण देण्यासाठी तो येत आहे.
अँड इन बिटवीन दिस टू
आणि या दोन वचनांमध्ये
राईट इन द मिडल ऑफ दिस पॅसेज थर्ड टाइम ही अपियर्स.
आणि मधील वचनांमध्ये आपण पाहतो किंवा या संपूर्ण शास्त्र उत्तरामध्ये तीन वेळा त्या ठिकाणी तो प्रगट झालेला आहे किंवा उपस्थित झालेला आहे.
तिसऱ्या वेळेस
त्या ठिकाणी उपस्थित आहे.
ही सेज दॅट ही एंटर इन टू हेवन इटसेल्फ.
आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की तो स्वर्गातून पार गेलेला आहे.
अँड वी विल सी दॅट प्रेझ लेटर ऑन.
आणि ते वक्तव्य आपण पाहणार आहोत पुढे.
ही एंटर इन टू द हेवन इटसेल्फ.
आणि तो प्रत्यक्ष स्वर्गात गेला आहे.
अँड नाव अपियर्स ऍट द इन द गॉड्स प्रेझन्स.
आणि आता तो देवाच्या उपस्थितीमध्ये आहे.
सो क्राइस्ट अपियर्ड.
ख्रिस्त आलेला आहे.
ऍज अ हाय प्रिस्ट ही टूक द सिन्स अवे.
आणि मग प्रमुख याजक या नात्याने त्याने आपली पाप आपल्यापासून दूर केली आहेत.
अँड देन ही वेंट इन टू द हेवन. ही अपियर्ड इन हेवन.
आणि मग तो स्वर्गात गेला. तिथे तो उपस्थित आहे.
ही इज सिटिंग देअर इंटरसीडिंग अगेन ऑन बिहाफ ऑफ अस.
आणि मग आपल्या वतीने त्या ठिकाणी तो मध्यस्थी करत आहे.
अँड देन ही इज गोइंग टू अपियर अगेन.
आणि मग तो परत येणार आहे.
टू टेक अँड ग्रीव द सॉल्वेशन टू दोज who are waiting for him.
Tenna je tyachi vaat pahat ahe tenna tarnasathi to punna yel.
Ha, this is interesting, is it not? Verse 24
ani vachan 24 ta tikani jar apan pahila tar te nakkit aplya lakshat.
Verse 24 says, for Christ has entered not only into holy places made with the hands, which are copies of the true things, but into what? heaven itself.
खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.
Yeah, now appears in the presence of God.
आणि आता तो देवासमोर उपस्थित आहे.
In the past he appeared to obtain the eternal redemption.
आणि मग पूर्वी तो त्या ठिकाणी आपल्याला तारण किंवा सुरुणूक करण्यासाठी तो आला.
In the present he appears to intercede for us.
वर्तमान स्थितीमध्ये तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे.
अँड इन फ्युचर ही विल अपियर टू परफेक्ट आवर सॉल्वेशन.
आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तो आपलं तारण हे परिपूर्ण करण्यासाठी येईल.
दॅट्स व्हॉट वी सी इज हॅपनिंग इन दिस पॅसेज.
आणि मग तीच गोष्ट या ठिकाणी या शास्त्र उत्तरामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे.
वी आर इन हिब्रूज बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 9 वर्सेस 11-28.
यावेळेस आपण हिब्रू लोकपत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 11-28 यामध्ये आहोत.
वी विल क्विकली फर्स्ट पॉइंट वी विल सी दॅट हाऊ क्राइस्ट अटोनिंग डेथ हॅज सिक्युअर्ड द इटर्नल रिडेम्पशन.
आणि मग यावेळेस आपण आपला जो पहिला मुद्दा आहे तो पाहूया की येशू ख्रिस्ताचं जे बलिदानात्मक मृत्यू आहे त्याच्याद्वारे आपलं तारण हे कशा प्रकारे सार्वकालिकतेमध्ये सुरक्षित आहे.
यू सी दॅट वन इन वर्सेस 11-14.
आणि मग ती गोष्ट तुम्ही वचन 11-14 मध्ये पाहू शकता.
क्राइस्ट वन्स फॉर ऑल एंट्री इन टू द हेवनली सँच्युरी.
आणि मग येशू ख्रिस्त हा सर्वांसाठी एकदाच त्या ठिकाणी त्या पवित्र स्थानामध्ये गेलेला आहे.
सिक्युअर द इटर्नल रिडेम्पशन ऑफ द इलेक्ट.
की जेणेकरून जे त्याचे निवडलेले लोक आहेत त्यांचं तारण सुरक्षित करेल सार्वकालिकतेसाठी.
इज द हाय पॉइंट इन द रायटिंग ऑफ द हिब्रूज.
आणि मग तो सर्वात मोठा किंवा उच्च असा मुद्दा आहे हिब्री लोकात पत्राच्या पत्रामध्ये.
इट स्टार्टेड फ्रॉम चॅप्टर 8.
आणि त्याची सुरुवात 8व्या अध्यायापासून झाली.
इट विल कंटिन्युअली गो ऑन टिल चॅप्टर 10.
आणि मग 10व्या अध्यायापर्यंत ते जे आहे ते तसंच पुढे चालू.
द थीम इज डेव्हलप्ड अँड प्रोग्रेसिव्हली डेव्हलप्ड.
आणि मग त्या ठिकाणी जो मुद्दा 8व्या अध्यायामधून सुरू झालेला आहे तो पुढे त्या ठिकाणी वाढत त्याचं वाढत गेलेला आहे, विकास होत गेलेला आहे.
वर्सेस 1-10 ऑफ चॅप्टर 9.
आणि वचन 9व्या अध्यायाची वचन
10-12 verses 1-10.
अच्छा 1-10 जे आहेत.
लुक ॲट वर्स 1, चॅप्टर 9 वर्स 1. इट स्टार्ट्स विथ द कंजंक्शन कॉल नाव.
आणि 9व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये मराठीमध्ये नाव नाही आहे परंतु इंग्लिशमध्ये आहे. आता
मराठीमध्ये काय
पहिलं ते मग मध्ये आहे पण
नाव. इवन द फर्स्ट कव्हनंट हॅड रेग्युलेशन फॉर वर्शिप.
तसं नाही. पहिल्या करारात उपासनेचे विधी होते.
हा आणि ते पण पाहिजे. ओके आता पहिल्या कराराचे ईश्वरी पडण
ते महत्वाचं आहे.
मराठी इज रॉंग. काय दिवस 1 नाव ईश्वरी पडण.
मग त्या ठिकाणी जो आता हा शब्द आहे तो तिथे महत्वाचा आहे.
दिस इंट्रोडक्टरी पार्टिकल नाव सुरुवातीचा शब्द
आणि परिचय देणारा जो शब्द आहे तो जो आता
ओके इज बॅलन्स विथ अनदर कॉन्ट्रास्ट पार्टिकल इन वर्स 11 द वर्ड बट.
आणि ठीक आहे आपण मराठी थोड्या बाजूला ठेवूया.
हा
इंग्लिशमध्ये पाहू. त्या ठिकाणी वचन 11 मध्ये देखील जे सुरुवात करणारा बट म्हणजे पण हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी विरोधाभासामध्ये आहे.
इट शोज दॅट नाव समथिंग स्टार्टेड.
आणि मग ते असं दाखवतं की आता काहीतरी सुरू झालेलं आहे.
वेंट ऑन फॉर सम टाइम इट डिड नॉट वर्क इट आउट.
काही काळासाठी ते चालू राहिलं परंतु त्याचं जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालेलं नाही.
द वर्स 11 बट टेल्स दॅट इट वॉज मेंट टू बी लाईक दॅट.
आणि परंतु वचन 11 ज्यावेळेस वाचतो आणि त्या ठिकाणी पण हा शब्द ज्यावेळेस येतो तो आपल्याला सांगतो की ते त्याच कारणासाठी होतं तेवढ्या पुरतं ते मर्यादित होतं.
या वाय वॉज सो सिव्हिअर रिस्ट्रिक्शन फ्रॉम एंटरिंग इन टू द होली अँड द मोस्ट होली ऑफ होलीज इन द टेम्पल. वाय वॉज सो स्ट्रॉंग रिस्ट्रिक्शन देअर.
आणि मग का त्या ठिकाणी कठोरपणे प्रतिबंध लावण्यात आलेले होते पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी किंवा अतिपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी का लावण्यात आले होते.
इट इज बिकॉज नो वन कुड गो.
हे या कारणासाठी की जेणेकरून कोणीही तिथे जाऊ नये.
नो वट कुड फुलफिल ऑल द रिस्ट्रिक्शन्स,
की जेणेकरून कोणीही त्या ठिकाणी जे नियम किंवा जे प्रतिबंध लावलेले आहेत त्याची पूर्तता करू शकत.
नो नो वन कुड ऑफर परफेक्ट सॅक्रिफाईस,
कारण की कोणीही त्या ठिकाणी परिपूर्ण बलिदान अर्पण करू शकत.
नो वन कुड हॅव प्युअर कॉन्शन्स,
कोणालाही त्या ठिकाणी शुद्ध विवेक भाव त्या ठिकाणी नव्हता.
नो वन कुड परमनंटली टेक अवे द सिन्स,
कारण की कोणीही सर्व कायमचे जे पाप आहे ते आपल्यापासून दूर करू शकत नव्हते.
अँड देन द एंट्री ऑफ अ हिरो,
आणि मग त्या ठिकाणी हिरोची एंट्री होते.
दिस इज जस्ट लाईक अ मूवी,
मूवी सारखा आहे ना
काय. If you wanted to see love for a hero increase, what you have to do?
जर हिरो विषयीच जो प्रेम आहे ते वाढवण्याचं तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागेल?
You have to show violence.
तुम्हाला त्या ठिकाणी हिंसा दाखवावं लागेल,
टॉर्चर
छळ दाखवावं लागेल,
पर्सिक्युशन
छळ आहे,
पर्सिक्युशन ब्रेकिंग ऑफ लॉ
नियम तोडणे दाखवावं लागेल,
किडनॅप
किडनॅप करावं,
मर्डर
असेल,
रॉबरी
चोरी राहील,
अँड स्मॉल स्मॉल किड्स क्राईंग,
आणि छोटे छोटे मुलं रडताय,
अँड हेल्पलेस वुमन क्राईंग,
आणि मग आशाहीन स्त्री रडत आहे.
अँड दॅन इफ यू आर वॉचिंग अ साऊथ मूवी, वन ओल्ड लेडी विल कम अँड से ओ द तलाइवा विल कम, तलाइवा मीन्स द हिरो.
आणि मग त्या ठिकाणी जर तुम्ही साऊथ मूवी पाहत असाल तर मग एक म्हातारी स्त्री येईल आणि म्हणेल हिरो येईल
काय. And then what you see is just the steps.
आणि मग तुम्हाला काय दिसतं? फक्त पायऱ्या दिसतात.
पायऱ्याने
पाहुणा दिसतात चाल त्याचे
काय. ओनली द स्टेप्स विल कम,
आणि मग त्याचे पाय फक्त तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात.
And if you are seeing a South Indian movie,
आणि तुम्ही साऊथ इंडियन मूवी जर पाहत असाल,
इन वन शॉट थ्री फोर फिलोज आर वन साईड, अदर शॉट थ्री फोर फिलोज. By the time you are watching, you realize something is going on, 100 people are dead.
And if you are watching, 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 you are watching.
You know, that is what we call grand entry of a hero.
And if you are watching, you are watching, you are watching, you are watching, you are watching.
Earlier it was very mild.
Purvi is, सौम्य होत
काय. इट वॉज ओनली अ कॅप,
ते कॅप असायची
काय. इट वॉज अ कॅप लाईक दिस, दॅट्स ऑल. अँड देन हिरो विल जस्ट लुक अप अँड देन यू कॅन सी हिम, ओह द हिरो.
कॅप वर केली की हिरो कोण आहे आपल्या.
ऑर जस्ट ओपनिंग ऑफ अ कार डोअर,
तेव्हा मग कारचं डोअर उघडलेलं असायचं.
बट नाव इट इज एक्झॅजरेटेड,
परंतु आता त्याची अतिशयोक्ती केलेली आहे.
ओके, दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग हिअर,
तेच या ठिकाणी घडत आहे.
द ओनली थिंग इज देर इज नो एक्झॅजरेशन,
परंतु या ठिकाणी एक गोष्ट ही नाहीये की इथे अतिशयोक्ती केलेली नाही.
इट इज पर्पजली गिव्हन सो हॉरिबली अनफिट दॅट नोबडी कॅन रिअली फिट इन साईड.
आणि मग त्या ठिकाणी उद्देशाने ते नियम विधी लावून दिले होते की जेणेकरून कोणीही त्या ठिकाणी परिपूर्णपणे बसू शकत नाहीये म्हणून.
निकडेमस
Nicodemus आहे,
ही केम टू जीसस,
तो येशू कडे आला
आणि सेड व्हाट शल आय डू इन ऑर्डर टू बी बॉर्न अगेन.
आणि मग तो येशू ख्रिस्ताला म्हणतो नवीन.
सॉरी, रिच यंग रूलर सेड दॅट, सॉरी रिच यंग रूलर सेड दॅट,
जो तरुण श्रीमंत होता तो म्हणाला.
अँड व्हेन निकोदेमस केम,
आणि मग ज्यावेळेस निकोदेमस आला,
जीसस सेड टू हिम यू मस्ट बी बॉर्न अगेन.
येशू ख्रिस्त निकोदेमसला म्हणतो की तुझा नवा जन्म होणं गरजेचं आहे.
अँड देन दॅट गाय वॉज स्टक, बोथ ऑफ देम वर जस्ट स्टक, इट सेड नो देयर इज नो वे वी कॅन बी बॉर्न अगेन.
आणि मग त्या ठिकाणी जे दोन्ही व्यक्ती असेच थांबून राहिले, कारण त्यांना ठाऊक होतं की कुठलाही मार्ग नाहीये ज्याच्याद्वारे आमचा नवीन जन्म होऊ शकेल.
इवन इफ आय राईट नाऊ टेल यू, यू मस्ट बी बॉर्न अगेन.
आणि जर आता मी तुम्हाला म्हणालं की तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे,
you just can't do anything about it, can you?
त्याच्याविषयी तुम्ही स्वतः काही करू शकत नाही.
You just cannot do anything about it,
तुम्ही त्याच्याविषयी काही करू शकत
नाही. You have no absolute idea how one must be born again,
कारण की तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विचार किंवा माहित नाहीये की कशा प्रकारे एकाचा नवीन जन्म होतो.
You cannot be born again,
तुमचा नवीन जन्म होऊ शकत नाही.
You just cannot,
होऊ शकत नाही.
Just not possible,
शक्यच नाही.
काय, it's even difficult to switch on the mobile. How is difficult, how difficult it will be to be born again. सिच्युएशन इज डिफिकल्ट.
मोबाईल स्विच ऑफ करायला अवघड होतं आपल्याला, नवीन जन्म शक्यच नाही.
इट्स यू कॅन नॉट,
शक्यच नाही.
दॅट्स वाय अँड दॅट्स द कंडिशन.
तीच स्थिती आहे.
You know, one side says you cannot be born again, and God says you must be born again.
Eka bazula apan pahato ki tumcha navin janma shakyach nahiye tumchyakade, ani eka thikani dev mhanto tumcha navin janma jhala pahijo.
It's just not possible.
Shakyach nahi.
No matter what you do, what you think and how you plan, you cannot be born again.
आणि मग तुम्ही काय विचार करता किंवा तुम्ही काय करता ह्याच्याद्वारे तुमचा नवीन जन्म होणं शक्य नाही.
यु नो होली ऑफ होलीज,
तुम्हाला माहिती आहे का जे अतिपवित्र स्थान जे आहे,
अँड द होली प्लेस,
आणि जे पवित्र स्थान आहे,
अँड द रूल्स अँड रेग्युलेशन,
आणि त्यामध्ये असणारे विधी आणि नियम जे आहेत,
यू कॅनॉट एंटर.
त्याच्यामुळे तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही, जाऊ शकत.
फर्स्ट ऑफ ऑल यू आर नॉट लिवाय.
पहिली गोष्ट, तुम्ही लेवी नाहीये.
यू आर नॉट बॉर्न इन टू द अरोन्स फॅमिली.
तुम्ही अरोनाच्या कुटुंबात जन्म आलेले नाहीये.
सो देर इज नो वे यू कॅन एंटर.
तुम्हाला कुठलाच मार्ग नाही की तुम्ही तिथे जाऊ.
यू कॅन गो टू द डोअर,
दरवाजापर्यंत जाऊ शकता.
अरोन्स फॅमिली मेंबर कम्स आउट अँड सेज काय स्टॉप राईट देअर माय ब्रदर,
आणि मग अरोनाच्या परिवारातील व्यक्ती येतो आणि तुम्हाला म्हणतो थांबा तिथं.
यू कॅन गो इन साइड.
तू आज जाऊ शकत नाही.
यू हॅव एनीथिंग टू डू विथ गॉड,
देवा बरोबर काही आहे का तुला?
यू नीड टू गो थ्रू मी,
तुला माझ्याद्वारे जावं
लागेल,
कारण मी इथे याचा.
लेट मी रिमाइंड यू माय ब्रदर, आय ऑल्सो कॅनॉट डायरेक्टली गो इन साइड.
पण तो हे देखील सांगेल की मी पण तसंच जाऊ शकत नाहीये.
आय एम गिवन इन माय लाईफ टाइम एन अपॉर्च्युनिटी मेबी वन्स अ इयर टू गो इन साइड.
आणि माझ्या जीवनामध्ये जर ती मला संधी मिळाली तर वर्षातून एकदा मला तिथे जाण्याची संधी मिळेल.
आय एम स्केअर्ड टू डेथ टू,
आणि मी देखील मरायला घाबरतो.
बिकॉज इन केस इफ माय सिन्स आर नॉट फॉरगिवन एंड आय एम देअर आय माइट डाय.
आणि जर समजा माझ्या पापांची क्षमा झालेली नसेल आणि मी जर त्या ठिकाणी उपस्थित असलो तर कदाचित मी देखील मरेल.
ऑल द सॅक्रिफाईस दॅट आय डू फॉर माय सेल्फ अँड फॉर यू ऑन बिहाफ ऑफ यू फॉर द फॉरगिवनेस ऑफ सिन आर टेम्पररी.
आणि मग तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी जे पाप मी तुझ्या वतीने माझ्या वतीने त्या ठिकाणी बलिदान जे देऊ करत आहे ते तात्पुरत्या स्वरूपातलं आहे.
सो व्हॉट डू आय डू,
तर मग मी काय करू?
ऑल माय लाईफ,
माझे संपूर्ण जीवन,
ऑल माय लाईफ आय स्पेंड ऍट द डोर ऑफ द टेम्पल.
माझं संपूर्ण जीवन मी मंदिराच्या दरवाजात बाहेर घालवतो.
अँड नेव्हर हॅव ऍक्सेस टू द ट्रू इटर्नल गॉड.
आणि मग तो जो सार्वकालिक जिवंत देव आहे त्याच्यापर्यंत जाण्यास मला मार्ग.
आय कॅनॉट,
मी जाऊ शकत नाही.
आय कॅनॉट,
मी जाऊ शकत नाही.
इट्स इम्पॉसिबल फॉर मी,
माझ्यासाठी ते शक्यच नाही.
नो इन्फ्लुएन्स विल वर्क,
कुठल्याही प्रकारचा प्रभाव कोणाचाही तिथे काम
करणार नाही. नो रिचनेस विल नॉट वर्क,
कोणाची श्रीमंती तिथे काम
करणार नाही. नथिंग विल वर्क देयर,
कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी काम करणार नाही.
व्हेरी स्पेसिफिक, व्हेरी लिमिटेड, व्हेरी नॅरो.
आणि मग ती गोष्ट अत्यंत टोकाची आहे, विशिष्ट अशी ती आहे.
बट यू नो व्हॉट,
पण तुम्हाला ठाऊक आहे का,
व्हेन आय टर्न बॅक फ्रॉम द डोर,
ज्यावेळेस मी दरवाजाकडे पाठ फिरवतो,
अँड ट्राय टू वॉक इन टू द वर्ल्ड,
आणि मग ज्या जगामध्ये जाऊ इच्छितो,
अँड देन गॉड सेज,
आणि मग देव बोलतो,
नो नो नो,
नाही.
यू वॉन्ट रिडेम्पशन,
तुला तारण हवं आहे.
यू वॉन्ट सॉल्वेशन,
तारण हवं आहे तुला.
यू मस्ट गो इन,
आज जावा.
अँड देन आय टर्न बॅक,
आणि मग मी परत फिरतो.
अँड देन आय स्टॉप ऍट द डोर,
मी परत दरवाजा जाऊन थांबतो. मी काय करू?
What will I do?
मी काय करू शकतो?
That's your problem and my problem.
तो तुमचा आणि माझा समस्या.
God recognized that.
आणि देवाने ते ओळखलेला.
That's why Christ appeared.
आणि त्याच कारणामुळे ख्रिस्त त्या ठिकाणी प्रगट.
He appeared.
तो आलेला आहे.
He appeared as a plan of God.
आणि मग देवाच्या योजनेमध्ये तो उपस्थित झाला.
He appeared because he knew for sure that you cannot enter.
तो या कारणासाठी उपस्थित झाला कारण त्याला खात्री आहे की तुम्ही स्वतःहून त्या पवित्र स्थानामध्ये.
He appeared because he wanted you to enter.
तो या कारणासाठी उपस्थित झाला कारण की त्याची इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी आज जावं.
And he knew if he could make it through.
आणि त्याला हे ठाऊक होतं की जर तो गेला
into the heaven itself,
तो स्वर्गापर्यंत.
Okay, breaking the curtain and tearing the curtain apart.
आणि मग त्या ठिकाणी जो असणारा पडदा आहे तो फाटतो.
Then we have a bold access before the throne of grace, call him Abba Father.
आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कृपेच्या द्वारे आपल्याला ते धाडस आहे की आपण देव पित्याला आबा पिता म्हणून ओळखू.
इट्स इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड दॅट वर्ड बट.
आणि म्हणून त्या ठिकाणी पण जो शब्द आहे तो तिथे आपल्याला समजून घेणं गरजेचं.
नाव यू कॅनॉट,
आता तुम्ही जाऊ शकत.
बट बिकॉज ऑफ क्राईस्ट, पण ख्रिस्तामुळे
इट इज क्राइस्ट हू अपियर्ड एज अ हाय प्रिस्ट
कारण की ख्रिस्त प्रमुख याचा खून आला
हाय प्रिस्ट नॉट आफ्टर द ऑर्डर ऑफ एरोन बट आफ्टर द ऑर्डर ऑफ मेल्किसेदेक
आणि मग असा प्रमुख याजक तो आहे की जो आरोनाच्या कुळातून किंवा आरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नव्हे तर मेल्किसेदेक जो सर्वकालिक सर्व युगानयुगीचा याजक आहे त्याच्या संप्रदायाप्रमाणे तो
यु नो व्हेन इट हॅपन्ड When it happened,
Ajayas se ghadla.
Galatians chapter 4 verse 4 says, "In the fullness of time."
आणि गलती करास पत्र आहे तर चौथा अध्याय आणि चौथं वचन आपल्याला सांगतं की काळाची पूर्णता झाली.
The fullness of time he appeared.
आणि मग काळाची पूर्णता झाली त्यावेळेस तो त्या ठिकाणी प्रगट.
This is the Christ's entry into the heavenly sanctuary.
आणि मग हे ख्रिस्ताचं त्या ठिकाणी स्वर्गातील पवित्र स्थानामध्ये
टू नॉट ओनली ऑब्टेन द इटर्नल रिडेम्पशन बट प्युरिफाय द कॉन्शियन्स टू थिंग्स
आणि मग केवळ त्या ठिकाणी आपल्याला सार्वकालिक तारण देऊ केलं आहे असं एवढं पुरतंच नव्हे तर त्या ठिकाणी आपले विवेक भाव शुद्ध करण्यात आले
इलेव्हन अँड ट्वेल्व्ह व्हेरी क्लोजली लुक ॲट इट
आणि वचन अकरा आणि बाराकडे विशेष लक्ष द्या
गॉड थ्रू क्राइस्ट इज सेटिंग व्हॉट वी कॉल न्यू वर्ल्ड ऑर्डर
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव एक नवीन ऑर्डर स्थापित करत आहे
न्यू एज मुवमेंट
नवीन युगाची ऑर्डर व्यवस्था
दिस इज द न्यू एज मुवमेंट
आणि मग नवीन युगाची व्यवस्था ही
न्यू एज ऑफ न्यू कव्हेनंट
नवीन युग नवीन कराराबरोबर
यु नो इट सेज ही अपियर्ड
आणि मग त्या ठिकाणी तो वचन सांगतं की तो आला
Verse 12.
Vachan 12 madhe.
Now look at verse 12.
And he was from 12 paha.
It says he entered.
And he was tithe asa manla ahe to gela.
Now the word entered is a main verb there.
And he was gela ha jo shabda ahe to mahatvacha kriyapad ahe.
Okay. In that entering.
And he was tya tikani tyacha je pravesh karna ahe.
Five things have happened.
Paanch goshti tya tikani jhala.
When he entered.
Ja velas to pavitra sthanat gela.
As a high priest of the good things that have come.
आणि मग त्या ठिकाणी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा चांगल्या गोष्टी संबंधीचा प्रमुख याजक होऊन ज्यावेळेस तो त्या परम पवित्र स्थानामध्ये गेला
इंटरेस्टिंग इज इट नॉट
लक्ष वेधून येणार आहे नाही
सो तो व्हेन ही एंटर
ज्यावेळेस तो गेला
गुड थिंग्स केम अपॉन मी
त्याच्याद्वारे चांगल्या गोष्टी माझ्यावर आल्या
गुड थिंग्स
चांगल्या गोष्टी आल्या
गुड थिंग्स दॅट इज हॅज टू डू विथ द प्युरिफाईंग ऑफ माय कॉन्शियन्स an eternal redemption
ani mo tya tikani tya changlya goshti ha ahe ki majya chhaye sarvakalik mukti mala milale ani tya pramane maza vivek bhav shuddha karnyat aala
he entered into the holy of holies
ani ma ati param pavitra sthanat madhe tyane pravesh
kela number 1
pahili goshta
number 2
dusri goshta
through the greater and more perfect tent
ani ma shresth adhik shresth va purna manpatun to gela
was number 3
तिसरी गोष्ट
नॉट मेड विथ हँड्स दॅट ऑफ दिस क्रिएशन
आणि मग ती गोष्ट या सृष्टीतलं ते नाहीये हातांनी केलेलं असं नाहीये
अँड वॉज टू ऑल नॉट थ्रू द ब्लड ऑफ गॉड्स अँड बुल्स
आणि वचन 12 सांगतं बकरे व वासरे यांच्या रक्ताच्या द्वारे देखील नाही
नंबर 4 थ्रू द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट
येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे स्वतःच्या रक्ताद्वारे
इन फॅक्ट ही इज द वर्ड ही इज ओन ब्लड द ब्लड ऑफ क्राइस्ट
आणि वचन 12 मध्ये आपण पाहतो की तर स्वतःचं रक्त अर्पण करून तो एकदा परम पवित्र
बाय मीन्स ऑफ हिज ओन ब्लड
स्वतःचे रक्त अर्पण करण्याच्या द्वारे तो गेला
व्हेन यू से बाय मीन्स ऑफ हिज ओन ब्लड देर इज अ एक्सिजिटिकल वे ऑफ एक्सपोजिंग थिंग्स दॅट वी विल कीप इट फॉर सम पिरियड ऑफ टाइम
आणि मग एक्सिजिटिकल वे ज्या आहेत त्याच्या स्वतःच्या रक्ताचे अर्पण करून तो आत गेला हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया
बट देन वी फाइंड नंबर 5 सिक्युरिंग द इटर्नल रिडेम्पशन
पाचवी गोष्ट आपण पाहतो की त्याने आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली
सो क्राइस्ट अराइवल एज अ हाय प्रिस्ट इज अनाउन्सिंग अ ट्रायम्फंट फ्लरिशमेंट
आणि मग येशू ख्रिस्ताचं प्रमुख याजक बनून येणं जे आहे ते त्या ठिकाणी तुतारीचा नाद करून सांगण्यासारखं आहे की तुमची भरभराट होणार आहे
ओके हिज अपिअरिंग इज नॉट लाईक मॅथ्यू चॅप्टर 3 वर्स 1
आणि मग मत्ते याचं तिसरं अध्याय वचन 1 प्रमाणे त्याचं या ठिकाणी उपस्थित किंवा प्रगट होणार नाहीये
इट्स लाईक अपिअरिंग इन अ पब्लिक
ते पब्लिक मध्ये त्याचं उपस्थित होणं आहे
फॉर एक्झाम्पल ऍडव्होकेट राहुल डिक्ले
उदाहरणार्थ ऍडव्होकेट राहुल डिकले माहिती सांगेन
अपिअर्ड टुडे देअर वेअर जेल रोड.
आज जेल रोड मध्ये आला होता
काय ही अपिअर्ड देअर
आणि तिथे ते आले
इट्स हिज अपिअरन्स इन अ पब्लिक
आणि त्याचं ते येणं जे होतं ते सार्वजनिक असं होतं समोर
होतं. दॅन राज ठाकरे यस्टरडे अपिअर्ड इन कल्याण
जसं की राज ठाकरे काल कल्याणमध्ये उपस्थित झाले.
ओके दॅट्स नॉट हाऊ ख्राईस्ट इज अपिअरिंग.
तशा प्रकारे ख्रिस्त उपस्थित झालेला नाही.
नो बिकॉज द वर्ड अपिअर यू प्रॉबली विल इंटरप्रिट दॅट वर ख्राईस्ट अपिअर्ड आय एम ऑल्सो अपिअरिंग सम प्लेसेस हिअर अँड देअर.
आणि मग तुम्ही त्या ठिकाणी त्या शब्दाचा शब्दाचा अर्थ घ्याल आणि म्हणाल जसा ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित झाला तसं मी पण इकडे तिकडे उपस्थित होतात.
नो दॅट्स नॉट अन आयडिया.
तसा त्याचा अर्थ नाहीये.
द वर्ड अपिअर देअर
आणि मग त्या ठिकाणी जे उपस्थित होणं
इन द ओरिजिनल लँग्वेज ग्रीक
मूळ ग्रीक भाषेमध्ये
इज रिचिंग टू द डेस्टिनेशन प्रपोज्ड
आणि मग जे ठिकाण
ठरवून दिलेलं
होतं त्या ठिकाणी त्याचं पोहोचणं
हा दॅट इज कॉल ऑफ युअर.
त्याला त्या ठिकाणी म्हणतात की आला उपस्थित झाला.
सो दॅट मीन्स इफ यू फ्रॉम द चर्च गो बॅक टू युअर होम
आणि मग ज्या वेळेस चर्च सुटल्यानंतर तुम्ही घरी जाता
then you can write on WhatsApp I appeared in Babanagar.
तर मग तुम्ही व्हॉट्सअप वर टाकून सांगू शकता मी बाबानगर मध्ये उपस्थित झालाय.
ओके दॅट मीन्स यू हॅव रिच्ड.
त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या इच्छुक ठिकाणी पोहोचलेले आहात.
दॅट्स द आयडिया यू हॅव रिच्ड.
तो त्या ठिकाणी अर्थ आहे की तुम्ही पोहोचले आहात.
व्हेन यू से ख्राइस्ट अपिअर्ड
आणि मग ज्या वेळेस आपण म्हणतो ख्रिस्त उपस्थित झाला
एज अ हाय प्रिस्ट
प्रमुख याजक म्हणून
इन टू द हेवनलीज
आणि मग जे पवित्र स्थान आहे स्वर्गीय पवित्र स्थान आहे त्यामध्ये
वी डिक्लेअर दॅट ही हॅज रिच्ड देअर.
तर आपण याची घोषणा करतो की तो तिथे पोहोचलेला आहे.
वी कॅन सिम्पली से हॅपी जर्नी मर्सी.
आपण म्हणू शकतो हॅपी जर्नी मर्सी.
But we know how long it took for him to reach there.
आणि परंतु आपल्याला ठाऊक आहे की किती वेळ त्या ठिकाणी त्याला जाण्यासाठी.
We also know आपल्याला how much it cost him to reach there.
आपल्याला हे देखील ठाऊक आहे की किती किंमत त्याला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोजावी लागली.
अराइवल ऍट डेस्टिनेशन
आणि मग त्या ठिकाणी इच्छुक स्थळी पोहोचणं म्हणजे ते उपस्थित होणार.
He is now already there.
आता तो तेथे अगोदर आहे.
And then we have not only appearing just like that but appearing with good things
ani ma tya tikani to upasthit ahe keval kasu rikama rikta asa nahiye tar changla goshti sambandhi to upasthit zala.
The word good things means all the blessing that are associated with the new covenant
ani ma changla goshti sambandhi cha ya shabda cha artha asa hoto ki navya karara barobar asnara je kahi changla goshti ahe त्या निश्चित तो आपल्या समोर उपस्थित होतो.
इन वर्स 12 इट इज इटर्नल रिडम्पशन
आणि वचन 12 मध्ये आपण पाहतो की ते म्हणजे सार्वकालिक मुक्ती त्याने आपल्याला मिळवून दिली.
इन वर्स 15 इट इज ए इटर्नल इनहेरिटन्स
आणि मग वचन 15 मध्ये आपण पाहतो की सार्वकालिक वारस त्या ठिकाणी ते अभिवचन दिलेलं आहे.
अँड दिस हॅपन बाय द मीन्स ऑफ
आणि ह्या सर्व गोष्टी आहेत त्या एका मध्यस्थ्याच्या द्वारे
होतात. सेज द वर्ड बाय द मीन्स ऑफ हिज ओन ब्लड
आणि मग त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या द्वारे त्या गोष्टी त्याने
नॉट बाय द मीन्स ऑफ द ब्लड ऑफ द गोट अँड काउज
बकरे आणि वासरे यांच्या रक्ताच्या द्वारे ते नाहीये.
नाव व्हेन यू यूज द वर्ड बाय द मीन्स ऑफ
आणि मग ज्या वेळेस तुम्ही
त्याच्याद्वारे
ज्यावेळेस आपण म्हणतो
ऍक्च्युली यू शुड यूज द वर्ड थ्रू
त्याऐवजी आपण मधून माध्यमातून असं म्हणू शकतो.
बिकॉज द वर्ड बाय द मीन्स ऑफ इज अ डिया विथ जनेटिव्ह. काय सर जस्ट सिम्पली से ग्रीक वर्ड डिया विथ जनेटिव्ह.
डिया विथ जनेटिव्ह ग्रीक आहे ते ग्रीक वर्ड आहे.
काय इट्स अ इन्स्ट्रुमेंटल केस.
इन्स्ट्रुमेंटल केस आहे.
काय अविनाश इज लाफिंग दॅट ही नोज व्हॉट इज
सिस्टर इज वाय ग्रीक अगेन आफ्टरनून टाइम.
काय बट इट्स इम्पॉर्टंट ब्रदर
म्हणजे महत्वाचं आहे.
काय बिकॉज इफ यू डोंट नो व्हॉट इज अपिअरिंग यू माइट मिसअंडरस्टँड व्हॉट इज गोईंग ऑन हिअर.
आणि मग जर तुम्हाला येशू ख्रिस्त उपस्थित होणं हा शब्द जर समजला नाही तर तुम्ही गैरसमज करून
घ्या. अँड दॅट्स वाय द वर्ड थ्रू शुड बी मेन्शन
आणि म्हणून मधून हा शब्द त्या ठिकाणी वापरला जाणं गरजेचं.
बिकॉज इट इज अ प्रेपोझिशनल लोकल फ्रेज स्थानिक शब्द वापरलेला आहे.
स्थानिक शब्द आहे.
इट्स इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड फर्दर मोर समथिंग एल्स.
आणखी पुढे ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे.
अँड दॅट इज दिस.
आणि त्या ह्या आहेत.
दिस पर्टिक्युलर अपिअरन्स अँड हिज जर्नी थ्रू द हेवनली प्लेसेस हेवनली सँच्युरी टेल समथिंग अबाउट ख्राईस्ट.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं अर्पण आणि त्याचं स्वर्गामध्ये जाणं ह्या आपल्याला काही गोष्टींविषयी सांगून जातं.
वी कॉल इट थिओलॉजी एज ऍक्टिव्ह ओबिडियन्स ऑफ ख्राईस्ट.
येशू ख्रिस्ताचं सक्रिय आज्ञापालन असं आपण त्याला म्हणतो.
हु विलिंगली मेड हिमसेल्फ एज अ सॅक्रिफाईस फॉर सिन्स.
ज्याने स्वखुशीने त्या ठिकाणी स्वतःला अर्पण पापासाठी अर्पण म्हणून देऊ केलं.
दिस सॅक्रिफाईस वॉज परफेक्ट.
आणि त्याचं बलिदान जे होतं ते परिपूर्ण होतं.
दिस सॅक्रिफाईस वॉज वन्स फॉर ऑल.
आणि मग सर्वांसाठी एकदाच अर्पलेलं असतं.
दिस सॅक्रिफाईस ऑब्टेन इटर्नल रिडेम्पशन.
आणि मग ह्या बलिदानाच्या द्वारे त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवलेली आहे.
अँड वर्स 12 इटर्नल रिडम्पशन व्हेरी क्लिअरली सेज. वर्स 15 इटर्नल इनहेरिटन्स.
आणि मग वचन 12 मध्ये सार्वकालिक मुक्ती आणि वचन 15 मध्ये सार्वकालिक वारशाचं अभिवचन त्या ठिकाणी त्याने मिळवलेलं.
यू रीड वर्स 12 यू विल फाइंड द वर्ड इटर्नल रिडम्पशन.
आणि वचन 12 जर तुम्ही वाचव तर तुम्हाला सार्वकालिक मुक्ती हा शब्द त्या ठिकाणी दिसून येईल.
यू रीड वर्स 15 यू विल फाइंड द वर्ड इटर्नल इनहेरिटन्स.
आणि वचन 15 जर वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सार्वकालिक वारशाचं अभिवचन
That's done perfectly.
आणि त्या दोन्ही गोष्टी परिपूर्णपणे
परमनंटली.
आणि त्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी सार्वकालिकतेसाठी
दॅट इज डन पर्सनली.
आणि ती गोष्ट व्यक्तिगतरित्या करण्यात आलेली आहे.
क्राइस्ट डिड नॉट वेंट इन टू द क्रॉस सेविंग द ट्राईब.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वंश वाचवण्यासाठी वधस्तंभावर गेलेला नाहीये.
ऑर कम्युनिटी
किंवा एक समाज वाचवण्यासाठी.
ऑर क्लास
किंवा एक वर्ग वाचवण्यासाठी.
ऑर ग्रुप ऑफ पीपल
किंवा काही लोकांचा गट.
नो इट वॉज परफेक्ट.
ते परिपूर्ण होतं.
इट वॉज परमनंट.
ते कायमचं होतं.
इट वॉज पर्सनल.
आणि ते व्यक्तिगत असतं.
यू अँड आय नीड टू अंडरस्टँड.
तुम्हाला आणि मला ते समजणं गरजेचं आहे.
अराइव्ड.
तो पोहोचलेला आहे.
He reached there at final destination. So what appear is arrived.
आणि मग तो त्या ठिकाणी त्याच्या इच्छुक ठिकाणी पोहोचलेला आहे म्हणून उपस्थित झाला हा शब्द वापरला.
So theological terminology has been used in verse 15 when he says that a ransom to set them free.
आणि मग तारणाप्रद ज्या दृष्टिकोनातून या शब्द वापरले गेलेले आहे वचन 15 मध्ये.
He redeems them from the transgression, he says, verse 15.
आणि वचन 15 मध्ये त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की
शेवटचं
पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघना पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी.
राईट. काय इट्स अ रिडम्पशन.
खंडणी भरलेली आहे त्या ठिकाणी.
13 अँड 14 गिव्ज अनदर आयडिया.
वचन 13 आणि 14 आणखी एक विचार आपल्याला देतो.
इन अ फिलॉसॉफिकल सेन्स वी कॉल दॅट वन एज अ फोर्टररी आर्ग्युमेंट. हाउ मच मोर अग्रेसिव्ह
आणि
सुपरलेटिव्ह डिग्री.
आणि वचन 13 आणि 14 मध्ये आपण पाहतो की तत्वज्ञानिक भाषेमध्ये आणखीन किती उच्च किंवा कोणती डिग्री आहे त्या प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी.
वी हॅव अ प्रायरी आर्ग्युमेंट.
प्राथमिक वाद आहे.
ओके. पोस्टरी आर्ग्युमेंट. सांग तू शिकतोय लॉ मध्ये.
तत्पश्चात
आणि हा पोर्टररी आर्ग्युमेंट. जस्ट एक्सप्लेन दॅट व्हॉट इज पोर्टररी. So you will understand what is so. Let me tell you. Okay. Look at that word. Verse 14. Read it. How much more? Is that word is there? Huh? Verse 14.
Kiti vishesh karun.
Hai ka? Hai ka? So clause ahe tita? Clause ahe? How much more?
Kiti vishesh karun.
Kiti vishesh karun. Thik hai? Kiti vishesh manje? Kiti vishesh? Kiti vishesh? Chaudha vachan bagitla? What it says, you have English one, just see, how much more will the blood of Christ, who through the eternal spirit offered himself without blemish, how much more? Can you understand the word, how much more?
And I am going to ask you, Christ has offered himself without blemish, सत्सक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल.
इफ आय वुड लाईक टू कम्पेअर ऑल द मिसल दॅट इज बीन मेड इन महाराष्ट्र,
आणि मग जर मला तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये मिसळ ज्या आहे त्याची जर तुलना करायला लावली,
पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ अँड देन नाशिकची मिसळ ओके विथ दॅट काळा रसा साधना मिसळ ऑर समथिंग ऑर मामाज मिसळ ऑर नाशिक मध्ये काय असेल ती फेमस मिसळ
तुमची कोणते जेवण तुमच्या
दुकानात विहार मिसळ अजून बस एवढे ठीक आहे. नाव इफ यू वुड लाईक टू कम्पेअर नाशिक मिसळ इज सुपिरियर टू पुणे मिसळ अँड कोल्हापूर मिसळ,
आणि मग तुम्हाला नाशिकची मिसळ ही पुणे आणि कोल्हापूरच्या मिसळपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा किती श्रेष्ठ आहे याची जर तुलना करायची असतात,
देन यू हॅव टू प्रूव्ह फर्स्ट ऑफ ऑल बिटवीन द पुणे अँड कोल्हापूर हु इज द ग्रेटेस्ट.
त्याच्यासाठी तुम्हाला कोल्हापूर आणि पुण्यामध्ये कोणती मिसळ भारी आहे हे याची तुलना करावी लागेल.
सो द पुणे फेलो सेज आवर मिसळ इज गुड बिकॉज इट इज नॉट तिखट, वी यूज एक्स्ट्रा सांबार इन साइड दॅट थिंग.
आणि मग आमची पुण्याची मिसळ काय जास्त तिखट नाही आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये सांबार टाकतो.
ओके
सांबार काय कोणतं सांबार म्हणायचं ते
ओके केरला सांबार नॉट कोथिंबीर वी पुट इन टू दॅट वन ओके सो इट्स नॉट सो तिखट
त्यामुळे ते तिखट नाही
आहे. ओके देन यू कॅन से लिटल मोर because in Kolhapur we use the exactly red chilies
in Kolhapur mode ami red chili vaparto
and then if you want to go little more better than that
tumhala tyacha peksha ajun uttam kay pahijat asal
so now
Pune ahe
on the top of that Kolhapur
tyacha varti Kolhapur ahe
and on the top of that Nashik
ani Kolhapur cha pudhe Nashik
ahe. Okay someone is very happy because नाशिक इज इन द टॉप ऑफ पुणे
आणि कोणीतरी खूप खुश आहे कारण की पुण्याच्या वर नाशिक आहे.
बट दिस इज जस्ट फॉर एक्झाम्पल
हे उदाहरणासाठी आहे.
बट इफ यू से लाईक दॅट
जर तुम्ही असं म्हणाले
दॅन इन ऑर्डर टू प्रूव्ह दॅट नाशिक मिसल इज बेस्ट यू हॅव टू से हाऊ मच मोर.
आणि मग त्या ठिकाणी जर तुम्हाला हे दाखवून द्यायचं असेल की नाशिकची मिसळ ही दोन्ही मिसळपेक्षा श्रेष्ठ आहे तर किती आहे हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल.
जास्त आयडिया द्या
तिथं ते त्या ठिकाणी तो विचार आहे.
इन अवर लॉजिकल आर्ग्युमेंट वी कॉल दॅट वन ॲज अ फॉर्टररी आर्ग्युमेंट.
आणि मग आपलं जे त्या ठिकाणी तर्कवितर्क करण्याची जी वादविवाद करण्याची जी पद्धत आहे ती त्या प्रकारे किती विशेष करून सांगितलं आहे तुम्हाला.
क्लिनिंग
आहे, शुद्ध करणं आहे,
अँड देन मोर क्लिनिंग
अजून शुद्ध करणं आहे,
अँड हाऊ मच मोर क्लिनिंग
आणि किती विशेष करून शुद्ध करणं आहे.
एंटरिंग
प्रवेश करणं आहे,
स्टॉप ऍट द गेट
दरवाजाजवळ थांबणे,
अँड एंटर इनटू द हेवनी
आणि तिथून सरळ स्वर्गात प्रवेश करणे
म्हणजे तोडून फाडून नाही का दॅट्स आयडिया.
असं तो विचार आहे तोडून
फाडून काय इट्स लाईक दया दरवाजा तोड दो ना कर्टन फाड दो समथिंग लाईक काय इट्स दॅट्स अन आर्ग्युमेंट हाऊ मच मोर
किती विशेष करून
काय पॉल यूज दॅट आर्ग्युमेंट इन वर्स 14
आणि या ठिकाणी वचन 14 मध्ये तो तर्क त्या ठिकाणी वापरण्यात आलेला.
जस्ट टू लेट अस नो
ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजाव्या
द एक्सप्रेशन ऑफ द गुड थिंग्स इन वर्स 11 दॅट द हाय प्रिस्ट इज ब्रिंगिंग व्हेन ही अपीयर्स.
हे समजण्यासाठी की ज्यावेळी तो प्रमुख याजक जो येत आहे तो चांगल्या गोष्टी संबंधीचा आहे आणि काय चांगल्या गोष्टी तो घेऊन येत आहे हे समजण्यासाठी आपल्याला इथे हे समजणं गरजेचं.
नॉट द ब्लड ऑफ द आशेष
आणि मग त्या ठिकाणी जे राख आहे त्याच्या
ब्लड ऑफ द गोट्स अँड बुल्स सॉरी
कारण बकराचे व बैलाचे रक्त केवळ नाही
ऑर इवन द आशेष ऑफ द हायफर
किंवा कालवडीची राख
टू सॅन्टिफाय फॉर प्युरिफिकेशन
ही अशुद्ध झालं शिंपण्याचं
नो इट डझंट वर्क देअर
ते तिथं काय करत नाही.
मच मोर
किती विशेष करून
मच मोर पॉवरफुल
अधिक ते सामर्थ्यशाली असतात,
मच मोर वर देन क्वालिफाइड,
अधिक त्या ठिकाणी ते गुणवत्ता पावलेलं असतात,
मच मोर सुटेबल,
अधिक त्या ठिकाणी ते तंतोतंत बसणार,
मच मोर रिअली नीडेड,
अधिक ते करून ज्याची आपल्याला गरज आहे.
द ब्लड ऑफ क्राइस्ट,
ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त.
दॅट्स एक्झॅक्टली इज बीन गिव्हन टू यू अँड फॉर मी,
ते तुमच्या आणि माझ्यासाठी देण्यात.
द ब्लड ऑफ क्राइस्ट,
येशू ख्रिस्ताचं रक्त,
नॉट एज अ मार्टियर,
हुतात्म म्हणून नव्हे.
इन मॅकाबीज,
मॅकाबीज मध्ये
चॅप्टर 6:29,
सहावा अध्याय वचन 29 मध्ये,
और द फोर्थ मॅकाबीज इन चॅप्टर 17:22,
किंवा चौथे मॅकाबीज याचा 17वा अध्याय वचन 22 मध्ये,
सम पीपल लुक ऍट दॅट पर्टिक्युलर ऍक्शन ऑफ ख्राइस्ट ऍज ए सॅक्रिफाईस ऑफ अ मार्टियर.
काही लोक त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने देऊ केलेल्या बलिदानाला त्या वचनांमध्ये हुतात्म्याने देऊ केलेला प्राण असं पाहतात.
बट द सन ऑफ गॉड,
परंतु देवाचा पुत्र जो आहे,
द डिग्निटी ऑफ हिज पर्सन,
आणि मग
द डिग्निटी ऑफ हिज पर्सन गॅरंटीज द इनकॅल्क्युलेबल व्हॅल्यू ऑफ हिज सॅक्रिफाईस.
आणि मग त्या ठिकाणी त्याच्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा त्याच्या बलिदानाच्या अतुलनीय मूल्याची हमी देते.
ओके, दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स.
आणि मग तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे.
इटर्नल स्पिरिट इज बीन यूज द वर्ड इन वर्स 15.
आणि मग त्या ठिकाणी इटर्नल स्पिरिट,
no, you just say eternal spirit, we will see in verse 15.
सार्वकालिक आत्मा त्या ठिकाणी आपण वचन 15 मध्ये पाहू शकतो.
काय इट्स बिकॉज देअर वी फाइंड दॅट डेजिग्नेटेड ऍडजेक्टिव्ह दॅट इज यूज इटर्नल, इटर्नल इनहेरिटन्स इट इज यूज.
तिथे आपल्याला सार्वकालिक वारस हा शब्द वापरलेला आहे हे तिथं दिसत.
काय verse 14, sorry, verse 15, did I said verse 15? It's verse 14, eternal spirit.
Sarvakalik atmeche yoge vachan 14 madhe te ahe, 15 madhe nahi.
Who through the eternal spirit offered himself without blemish to God, purify our conscience from dead, work to serve the living God.
तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतः देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्य विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल.
दिस इज आयझया लँग्वेज, वी कॉल दिस वन इज द सर्वंट लँग्वेज ऑफ आयझया.
आणि मग यशयाचं ते वक्तव्य आहे किंवा यशया ज्या प्रकारे बोलतो किंवा त्याची जी भाषाशैली आहे त्यानुसार ते आहे.
सो हिब्रू चॅप्टर 9:14 इज द सर्वंट लँग्वेज ऑफ आयझया. सर्वंट, सर्वंट आयझया इज इन आयझया 53 इज द वर्ड सर्वंट, मसा इज द सर्वंट. दॅट इज
यशया 53 मध्ये ज्या प्रकारे यशयाने येशू ख्रिस्ताची जी सेवा आहे त्याला जी सेवक हा शब्द वापरलेला आहे त्या प्रकारचं त्या ठिकाणी ते बोलणं आहे.
सेकंडली वी सी ख्राइस्ट इज अ मेडिएटर ऑफ द न्यू कव्हेनंट वर्स 15-22.
आणि वचन 15-22 मध्ये आपण पाहतो की ख्रिस्त हा नव्या कराराचा मध्यस्थ आहे.
दिस इज द फुलफिलमेंट ऑफ जर्मायाज प्रोफेसी.
आणि ही जर्मायाचं जे काही भविष्य होतं सांगितलेलं त्याची परिपूर्णता आहे.
दिस इज मेकिंग अ बेटर कव्हेनंट.
आणि ते जे आहे ते म्हणजे एक चांगला करार, नवा
करार. दिस इज मेकिंग अ न्यू कव्हेनंट, ख्राइस्ट ऑफ द न्यू कव्हेनंट,
ख्रिस्त नव्या कराराचा जो ख्रिस्ताने त्या ठिकाणी केलेला करार,
न्यू कव्हेनंट ऑफ इटर्नल रिडेम्पशन.
आणि मग सार्वकालिक मुक्तीचा तो करार आहे.
हु थ्रू द इटर्नल स्पिरिट ऑफर टू अस,
ज्याने त्या ठिकाणी सार्वकालिक आत्म्याच्या योगेचे आपल्याला देऊ केला.
ख्राइस्ट सॅक्रिफायशियल डेथ,
येशू ख्रिस्ताचं जे बलिदानात्मक मृत्यू आहे,
इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड हिअर.
सो आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे.
इफ यू लुक ॲट वर्स 15,
जर वचन 15 तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं,
क्राइस्ट इज कॉल्ड एज अ मेडिएटर ऑफ द न्यू कव्हेनंट,
ख्रिस्ताला नव्या कराराचा मध्यस्थ असं म्हणलं आहे.
द वर्ड न्यू कव्हेनंट देअर इज डियाथेके.
आणि नवीन न्यू नवा करार हा शब्द म्हणजे डियाकेते हा शब्द वापरला.
काय इट्स यूज्ड इन बिटवीन देअर.
आणि तिथे तो शब्द त्या ठिकाणी मध्ये वापर.
यू कॅन अंडरस्टँड थ्री वेज द वर्ड डियाथेके.
आणि डियाथेके हा शब्द तुम्ही तीन प्रकारे समजू शकता.
ऍज अ टेस्टमेंट,
एक म्हणजे करार,
और ऍज अ कव्हनंट विल,
करार
टेस्टमेंट अँड विल
इच्छा,
or as a covenant,
kiwa karar,
or as a broken Sinai covenant,
kiwa
Sinai,
Sinai,
Sinai, Moshe covenant, broken Sinai covenant. ब्रोकन कवनंट
तोडलेला करार.
यस.
ओके. अच्छा.
अज्युमिंग यू नो आय एम स्पीकिंग,
मी असं धरतो की तुम्हाला माहित आहे आणि त्या प्रकारे बोलत आहे.
इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर डियाथेके ॲज अ विल,
आणि मग जर त्या ठिकाणी तुम्ही हा डियाथेके ॲज अ इच्छा म्हणून पाहिला.
ओके. दे नो पीपल राईट देअर विल वेन दे डाय.
तुम्हाला माहिती आहे ना, लोक मरणार असतील तर त्याच्या अगोदर पत्र लिहून
ठेवतात. सपोज आंटी इज हिअर अँड दॅन इफ शी इज डिपार्टिंग शी मे राईट विल सेईंग दॅट माय हाऊस बिलॉंग्स टू, द ज्वेलरी बिलॉंग्स टू, द कार बिलॉंग्स टू, सारी विल गो टू सम प्लेस, सारी विल नेव्हर गो एनिवेअर, सारी विल गो विथ हर. So whatever that is, okay, that's the last will, right?
Okay. उदाहरणार्थ आंटी की जर समजा आंटी आता वेळ आहे
पण आंटीने केलंय मला तू ना,
तर
गुड टू दॅट.
आपलं काय आहे, आपली संपत्ती
राईट विच इज गुड
व्हावं म्हणून
अप्रेशात
करणे त्यांच्या इच्छेनुसार.
शेवटची अंतिम जी इच्छा असते त्याच्यामध्ये विल पत्र, माझं प्रतिज्ञापत्र असतं, त्याच्यामध्ये सगळी मालमत्ता कशी वाटली जाईल हे सगळं लिहिलेलं असतं. त्याला सुद्धा डियाथेके हा शब्द वापरलेला आहे. तो आपण जर इथं वापरला आणि सांगितलं की परमेश्वर 15व्या वचनामध्ये की मेडिएटर ऑफ द न्यू कोवनंट म्हणजे नवा कराराचा ख्रिस्त हा नवा कराराचा मध्यस्थ आहे, तर मग त्याच्याकडे असलेली मालमत्ता तो आपल्याला वाटतोय म्हणजे शेवटची इच्छा त्याची प्रकट करतोय असा त्याचा अर्थ आहे की इज इट अ कव्हनंट.
तसा त्याचा अर्थ आहे की तो एक करार आहे असा तो अर्थ
काय, ओर इट इज अ ब्रोकन सायनाय कव्हनंट
किंवा सिनाय पर्वतावरील तुटलेला करार.
अमंग दिस थ्री व्हॉट एव्हर पोझिशन यू टेक विल चेंज युअर थिओलॉजी.
आणि मग ह्या तिघींपैकी जर तुम्ही कुठल्या प्रकारे या कराराकडे जर पाहत असाल तर ती गोष्ट तुमचा ईश्वर विज्ञानाविषयीचा दृष्टिकोन बदलवतं.
या इट विल डिसाइड वेदर यू आर रिफॉर्म्ड ऑर नॉट.
ती गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही रिफॉर्म आहेत की नाही हे सांगेल.
आय टोल्ड यू लास्ट टाइम रिफॉर्म पीपल टॉक टू यू, ओके, and you just talk about doctrine of grace and you say God is sovereign and hallelujah praise God, God is sovereign, they come to know okay this fellow is not so much reformed, just butter up reformed.
Ekada khara reformer si jar tumhi bolayla gelat ani tumhi manala ki dev sovereign ahe mhanje sarvabhoum ahe hallelujah praise the Lord, त्या व्यक्तीला दिसून येईल की तुमची रिफॉर्मची पातळी काय आहे.
सो इफ यू अटेंड अ रिफॉर्म कॉन्फरन्स दे विल युजली सटनली व्हेरी सॅड ब्रदर व्हॉट डू यू थिंक अबाउट हिब्रूज चॅप्टर 9 वर्स 15.
आणि मग त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या रिफॉर्म कॉन्फरन्सला गेला तर एखादा रिफॉर्म बंधू तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला म्हणेल की बंधू इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि वर्ष 15 विषयी तुमचं ईश्वर विज्ञान काय आहे सांगा.
ओके. इट इज सो अमेझिंग द क्राईस्ट इज द मेडिएटर ऑफ द न्यू कव्हनंट.
आणि मग तुम्ही म्हणाल की किती अद्भुत ही गोष्ट आहे की ख्रिस्त हा आपल्या त्या ठिकाणी नव्या कराराचा मध्यस्थ आहे.
हाऊ डू यू अप्लाय दॅट वन टू युअर लाईफ.
आणि मग तुम्ही ते तुमच्या जीवनामध्ये कसं लागू
करता. अँड देन यू से ओ यस हालेलुया गॉड इज सॉवरीन, इट इज हिज विल, इट इज हिज कव्हनंट. यस इट इज हिज कव्हनंट.
मग तुम्ही त्या ठिकाणी म्हणाले किती देवाची इच्छा आहे आणि त्याने तो करार केलेला आहे त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो.
इमिजिएटली ओके ब्रदर नेक्स्ट मीटिंग विल बी सम टाइम ओके.
आणि मग त्या ठिकाणी तो बंधू तुम्हाला म्हणत तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आपण परत भेटू.
रिफॉर्म नाही तो
रिफॉर्म नाही असं मग
तुतऱ्या मारतो रिफॉर्म काय अजून खालपर्यंत पोहोचलेलं नाहीये काय व्हायला नाही
मुळावलेला रिफॉर्म म्हणून नाहीये
काय. इमिजिएटली इन वन वर्स
एका वचनामध्ये ते तुम्हाला शोधू.
वर्स 15
वचन 15 मध्ये
थ्री ऑप्शन्स
तीन ऑप्शन आहेत उपाय आहेत.
यू आर रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट
तुम्ही रिफॉर्म बॅप्टिस्ट आहात का?
यू आर,
तुम्ही आहेत का?
विच पोझिशन विल यू टेक?
कोणती पोझिशन घ्या?
विल डिसाइड वेदर यू आर रिफॉर्म ऑर नॉट.
आपण शोधून काढायला तुम्ही रिफॉर्म आहेत की नाही.
आय एम नॉट गोइंग टू टेल यू, डिसाइड. You know God's word, right? You are reformed for so many years. How many years?
किती वर्षापासून तुम्ही रिफॉर्म आहात? आहेत ना?
Okay. That means we need to still learn a lot, is it not, brothers?
ही गोष्ट आपल्याला दाखवून देते की आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकणं.
Well, just to passing by, to make it more clear for you, we as a church hold on to a broken Sinai covenant as DATK. We are the church. आपण एक मंडळी आहे नात्याने. हिब्री 9:15 वर जर आपल्याला सांगितलं की तीन ऑप्शन आहेत तर कोणता ऑप्शन तुम्ही घेणार, तर आपण तिसरा ऑप्शन घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की मोशे बरोबर जो करार केला गेलेला होता, मोशेचा करार, ओके, मोशे बरोबर जो करार केलेला गेलेला होता तो जो तुटलेला आहे, दुभांगलेला आहे, ओके, त्याच्याविषयी येशू ख्रिस्त इथं सांगत आहे. त्याच्यानंतर पुढे तो सांगत आहे, ओके, त्या कराराशी तो, त्या करारानंतर तो मीडिएटर झालेला आहे. So it's very important for us to understand that one, and then we go further.
पुढे आपण जाऊ त्या ठिकाणी आपण दिसतं.
Because in verse 23-28, very quickly.
वचन 23-28 मध्ये लवकरच.
We see a balance.
एक समतोल त्या ठिकाणी आपल्याला
that is appearing there.
तो आपल्याला तिथे दिसून येतो.
In a structural position of verse chapter 9 verse 23-28.
आणि मग त्या ठिकाणी ज्या प्रकारे त्याची रचना करण्यात आलेली आहे वचन 23-28 वचन 22-23 जर पाहिलं,
फंक्शन एज अ हुक वर्ड विथ द वर्ड प्युरिफाईड.
ते दोन्ही वचन शुद्ध करणे या शब्दाशी निगडीत,
हा
निगडीत असे आहे.
लुक वर्स 12, रीड वर्स 22,
वचन 22 वाचा.
इट सेज इन इंडीड अंडर द लॉ ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज प्युरिफाईड.
नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते.
काय वर्स 23, दस इट वॉज नेसेसरी फॉर द कॉपीज ऑफ द हेवनली थिंग्स टू बी प्युरिफाईड.
त्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे आवश्यक होते.
दिस वर्ड प्युरिफाईड इज अ हुक.
आणि मग हे जो शब्द शुद्ध, हा जो शब्द आहे तो एक त्या ठिकाणी हुक आहे.
दॅट जॉईन्स द सेक्शन 15-22,
जे त्या ठिकाणी वचन 15-22 हा जो भाग आहे त्याला जोडतं.
लाईक दिस
अशा हुकाने.
अँड दॅन डाऊन साईड सेक्शन 23-28.
आणि खालच्या बाजूला 23 वचनापासून ते 28 वचनामधला जो भाग आहे त्याला ते हुक मध्ये अडकून ठेवतो.
लाईक दिस
असं
लाईक दिस
असं पकडलंय.
का 15-22 अँड 23-28
आणि वचन 22-23 मध्ये तो शब्द आपल्याला दोनदा पाहावयास मिळतो शुद्ध.
इट्स इंटरेस्टिंग.
ते महत्वाचं आहे.
दिस इज द टिपिकल पॅटर्न ऑफ अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. हा म्हणजे अशा प्रकारचे गुणधर्म सर्व लेखामध्ये, पावलाच्या लेखामध्ये आढळतात, हिब्रूच्या लेखामध्ये आढळतात. सो फार वी हॅव नॉट टॉक अबाउट दॅट वन, इज इट नॉट इन आवर प्रिचिंग. पण आहेत, खूप आहेत. काय वी डिन टॉक अबाउट दॅट वन. काय बट यस, दिस इज द टिपिकल पॅटर्न दॅट यू विल सी इन द रायटिंग ऑफ पॉल इन बुक ऑफ हिब्रूज.
आणि मग या हिब्रू लोकांच्या पत्रामध्ये अशा प्रकारचे पद्धती,
हा एक विशेष प्रकारची
पद्धत जी आहे ती या पुस्तकामध्ये आपल्याला पाहावयास मिळते.
काय, इट इज अटॅच टू द शेडिंग ऑफ द ब्लड, देर इज नो फॉरगिवनेस ऑफ सिन.
आणि त्याचा ते या गोष्टीशी जोडलं गेलेलं आहे की रक्त ओतल्यापासून पाप क्षमा होत नाही.
अँड दॅन इनॉग्रेशन ऑफ द सँच्युरी.
आणि मग पुढे त्या ठिकाणी जे पवित्र स्थान आहे त्याचं
वर्स 24
उद्घाटन.
वर्स 24, फॉर क्राइस्ट हॅज एंटर.
कारण ख्रिस्त जो आहे तो गेला आहे.
नॉट ओनली इन द होली प्लेसेस,
केवळ फक्त पवित्र स्थानामध्येच नव्हे,
मेड विथ हँड्स,
जे हातांनी केलेलं,
विच आर द कॉपीज ऑफ द ट्रू थिंग्स,
जे खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप आहेत,
बट इन टू द हेवन इटसेल्फ,
पण तो प्रत्यक्ष स्वर्गात त्याने प्रवेश केला.
नाउ दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द वर्ड प्युरिफाइड,
आणि मग हे शक्य आहे कारण की जो शब्द शुद्धीकरण आहे,
इट सेज दॅट अंडर द लॉ ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज प्युरिफाइड,
आणि मग त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की त्याच्याद्वारे प्रत्येक गोष्ट शुद्ध होते, नियमशास्त्र
ब्लड,
रक्ताच्या द्वारे,
हेवनली थिंग्स टू बी प्युरिफाइड विथ द राइट,
आणि मग पवित्र स्थानामधील स्वर्गीय स्थानातील ज्या गोष्टी आहेत,
दिले
ना 18:24 प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी, तर ह्याहून चांगल्या यज्ञाने शुद्ध होणं आवश्यक होते.
हा, चांगल्या यज्ञाने विथ द राइट्स, ओके, इन अदर वर्ड्स पुट इन टू इफेक्ट,
दुसऱ्या शब्दात की त्याचा परिणाम होणं गरजेचं,
ओके, इट्स प्युरिफाइड, इट मीन्स पुट इन टू इफेक्ट,
आणि मग शुद्ध हा जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे त्याचा अर्थ त्याच्याद्वारे होणारा परिणाम.
यु नो व्हॉट दॅट मीन्स,
तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय?
व्हेन क्राइस्ट एंटर्ड,
ज्या ख्रिस्ताने प्रवेश केला,
यू आर फॉरगिव्हन,
त्यावेळेस तुमची क्षमा करण्यात आलेली,
यू गॉट सॉल्व्हेशन,
तुम्हाला तारण मिळालेलं
आहे. यू कॅन ऑल्सो एंटर,
तुम्ही सुद्धा त्याच्या मागे तिथे प्रवेश,
यू कॅन एंटर,
का तुम्ही येऊ शकता?
बिकॉज ही एंटर,
कारण तो त्या ठिकाणी अगोदर गेला.
नॉट ओनली जस्ट होली ऑफ होलीज मेड विथ हँड्स,
तो फक्त केवळ त्या ठिकाणी हाताने बांधलेल्या अतिपवित्र स्थानामध्येच नव्हे,
इन अदर वर्ड्स फक्त मंदिरातच नाही, स्वर्गात हार्ड के ना, दॅट्स द आयडिया हिअर,
तो विचार या ठिकाणी आहे, नाही
काय? भावना को समजो, पाऊल के रायटर के भावना को समजो, यु नो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, यू अंडरस्टँड द थ्रस्ट ऑफ द इमोशन दॅट दिस गाय इज ट्राईंग टू पोर्ट्रे टू अस.
त्या ठिकाणी त्या लेखकाची जी इच्छा आहे ती तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यावी, त्याचा उद्देश या ठिकाणी लिहिण्यामागचा तो तुम्हाला समजावा.
यु आर फॉरगिव्हन,
तुमची क्षमा करण्यात
आली, यु हॅव गॉट इटर्नल रिडेम्पशन,
तुम्हाला सार्वकालिक मुक्ती मिळाली आहे.
इट इज अपॉइंटेड फॉर अ मॅन वन्स टू डाय,
आणि मग वचन त्या ठिकाणी सांगतं की मनुष्याला एकदा मरणे आहे,
अँड देन कम्स अ जजमेंट,
आणि मग तिथे त्याच्यावर न्याय आहे.
बट देन ख्राइस्ट विल अपियर,
परंतु ख्रिस्त येईल,
अँड देर आर पीपल वेटिंग फॉर हिम,
आणि मग लोक त्या ठिकाणी त्याची वाट पाहतात,
आणि ही विल टेक देम विथ हिम,
आणि तो त्यांना त्याच्या बरोबर घेईल.
यु नो व्हॉट इज हॅपन,
तुम्हाला माहिती
आहे, ही हॅज अपियर्ड वन्स फॉर ऑल,
तो एकदा पुष्कळांसाठी आला होता.
वर्स 26,
वचन 26 मध्ये
रीड इट,
वाचो आपण. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीत आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे.
वन्स फॉर ऑल डन,
एकदा सर्वांच्या साठी.
ही इज नॉट गोइंग टू कम अगेन,
परत येणार नाही.
टू डाय, नो,
मरणासाठी तो येणार नाही.
ही विल कम,
तो येणार आहे,
बट नॉट टू डाय,
मरणासाठी नव्हे.
टू गिव्ह सॉल्व्हेशन,
पण तारणासाठी,
ए फायनल सॉल्व्हेशन,
शेवटचं तार,
टू दोज हु आर वेटिंग फॉर हिम,
त्यांच्यासाठी जे त्याची वाट बघतात.
Inside the temple,
जे त्या मंदिरामध्ये पोहोचलेले आहे.
इनसाईड दॅट द पीपल हु आर फॉरगिव्हन,
त्या लोकांना ज्यांची पापांची क्षमा झालेली आहे.
इनसाईड दॅट देर इज बेटर सॅक्रिफायसेस विच इज नो मोर नेसेसरी,
आणि मग त्या लोकांसाठी जे त्या ठिकाणी जिथे आता आणखी अधिक चांगल्या अर्पणांची गरज नाही.
इनसाईड वेअर पीपल आर वेटिंग इन अ टेंट नॉट मेड विथ हँड्स,
आणि मग त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी की जे ठिकाण मनुष्याच्या हातांनी बनवलं गेलेलं नाही.
क्राइस्ट इज अपिअरिंग फॉर हिज चर्च अगेन,
ख्रिस्त त्याच्या मंडळीसाठी परत येणार आहे.
बिकॉज चर्च इज वेटिंग फॉर हिम,
कारण मंडळी त्याची वाट पाहत आहे.
इट इज द चर्च फॉर हुम ख्राइस्ट अपिअर्ड,
ही मंडळी आहे जिच्यासाठी ख्रिस्त आला होता.
इट इज द चर्च फॉर होम ही बिकम अ हाय प्रिस्ट ऑफ गुड थिंग्स,
आणि हे ते मंडळीसाठीच आहे, ज्या मंडळीसाठी आहे जिच्यासाठी तो प्रमुख याजक बनून आला.
इट इज द चर्च फॉर होम ही बिकम अ मेडिएटर ऑफ अ न्यू कव्हनंट,
मंडळीसाठी तो नव्या कराराचा मध्यस्थ.
इट इज द चर्च हु इज बीन फॉरगिव्हन,
आणि मग मंडळी आहे जिच्या पापांची क्षमा करणार.
इट इज द चर्च फॉर होम ही विल कम अगेन,
आणि मग मंडळीसाठी तो परत येणार आहे.
चर्च ऑफ द पीपल ऑफ द लिव्हिंग गॉड,
मंडळी देवाचे लोक, जिवंत देवाचे लोक.
नॉट द चर्च इन विच अ पर्सन गॉट मेंबरशिप,
त्या मंडळीतून त्या मंडळीला नव्हे जिथे तुम्ही फक्त स्वतःचं नाव सभासद म्हणून नोंदवलं
आहे. आर नॉट टॉकिंग अबाउट मेंबरशिप.
मी सभासदत्वाविषयी बोलत नाही.
क्राइस्ट इज गोइंग टू कम फॉर द चर्च ऑफ द लिव्हिंग गॉड.
ख्रिस्त जिवंत देवाच्या मंडळीसाठी येणार आहे.
He is going to come again.
So परत येणार.
And you know what? The church of the living God is waiting for him. Verse 28.
आणि वचन 28 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की त्या जिवंत देवाची मंडळी ख्रिस्ताची वाट पाहत आहे.
Not only just waiting but eagerly waiting.
फक्त केवळ त्या ठिकाणी वाटच पाहत नाही याचं पूर्ण इच्छेने ते वाट बघत आहे.
You know, book of Revelation says.
तुम्हाला माहिती आहे का
when the church is waiting what it says when Christ is coming what does the church says
and त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे मंडळी जी ख्रिस्ताची येण्याची वाट पाहत आहे त्याच्या प्रत
can you tell me what the church says
how on the church
mara
I don't know
huh yes maranatha even come so lord jesus
मला नाता त्या ठिकाणी म्हणलेला आहे ये प्रभू ये लवकर.
दिस इज यू क्लेन्सिंग थ्रू द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे निर्णायक शुद्धीकरण आपल्याला लाभतं.
बिकॉज ही क्लेन्स अस
कारण की त्याने आपल्याला शुद्ध केलेलं आहे.
ही एंटर्ड
तो त्या ठिकाणी त्याने प्रवेश केला.
यू कॅन एंटर्ड
त्यामुळे तुम्हीही प्रवेश करू शकता.
ही हॅज फॉरगिव्हन यू
कारण त्याने तुमची पाप क्षमा केली आहे.
इज थ्रू हिम
त्याच्याद्वारे
यू कॅन हॅव अ बोल्ड ऍक्सेस टू गॉड.
त्याच्याद्वारे तुम्ही धाडसाने देवपित्याकडे जाऊ.
सो एव्हरी टाइम यू से अब्बा फादर
ज्या ज्या वेळेस तुम्ही अब्बा फादर असं म्हणता
डोंट फॉरगेट द सन
त्यावेळेस पुत्राला विसरू नका.
डोंट फॉरगेट द सन
पुत्राला विसरू नका.
इट्स बिकॉज ऑफ दॅट सन
त्या पुत्रामुळे
यू हॅव अथॉरिटी टू कॉल हिम अब्बा फादर.
त्या पुत्रामुळे तुम्हाला अधिकार मिळालेला आहे त्याला अब्बा पिता म्हणण्याचा.
गॉड ब्लेस यू.
देव आपल्याला आशीर्वाद.